हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेऽनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविश्च मे ज्ञात्रं च मे सुश्च मे प्रसुश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयश्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सतीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मौद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्च मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे हल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियङ्गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। भगिनी वर्गाने आपापल्या पर्सेस मांडीवर घेऊन जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। आपापले मोबाईल फोन्स बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। माया अपार्टमेंट या वास्तूनी स्वामी माधवनाथांच्या कार्याचा सुवर्णकाळ अनुभवला। भागेश्वर निवासात भक्कम पायाभरणी झालेल्या शुद्ध परमार्थ प्रचार प्रसाराच्या कार्याने उत्तुंग शिखर गाठली ती माया अपार्टमेंट या ठिकाणी। स्वामीजींचं 70 गाठलेलं वय, त्यांच्या भोवती गुंफत चाललेलं काम, त्यांची नियमिततेचा वसा घेतलेली जीवनशैली, या सर्वांसाठी ते निवासस्थान अत्यंत अनुकूल ठरलं। आठवड्यातून सुमारे 15-20 वेळा त्यांना जी भागेश्वर निवास ते माया अपार्टमेंट अशी पायपीट करावी लागत होती, ती थांबल्यामुळे त्यांना शरीर स्वास्थ्यही उत्तम प्रकारे लाभलं। खरोखरीच मकरंदचा त्यावेळच्या प्रेमळ हट्टाचा साधक विश्वावर हा मोठा उपकार ठरला। सद्वत्त आत्माराम प्रभू यांनी स्वामीजींवर निष्ठा ठेवून मंडळास आपला फ्लॅट विकत घेण्याची परवानगी दिल्यामुळेच केवळ हे साध्य होऊ शकलं। मायामधील स्वामीजी सरलाताई आणि सरलाताईंच्या वृद्ध मातोश्री श्रीमती यशोदाबाई तेंडुलकर यांचं वास्तव्य आता स्थिरस्थावर होऊ लागलं। स्वामीजींचं त्रिकाळ स्नान, पूजा, साधना आणि या व्यतिरिक्त नित्याची केंद्र, प्रवचन, सत्संग, लेखन व्यक्तिगत प्रबोधन इत्यादि सर्व कार्यक्रम धूमधडाक्यात सुरू झाले. त्या वयामध्ये ज्या उत्साहानं आणि धडाडीनं त्यांचं कार्य सुरू होतं ते तरुणांनाही लाजवणार होतं. आज भूतकाळामध्ये वळून पाहताना हे जाणवतं की त्यांनी आपल्या देहाचा विचार केव्हाच मागे सोडून दिला होता. आपला प्रत्येक श्वास आणि आपल्या ऊर्जेचा प्रत्येक लेश त्यांनी सद्गुरु कार्यात वेचण्याचा जणू निर्धारच केला होता. पूजनीय सरलाताई या सावलीसारख्या आपल्या अलौकिक पतीची पाठराखण करत होत्या. स्वामी सरलाताई ज्या पद्धतीचे परिश्रम घेत होते आणि ज्या पद्धतीने झिजत होते त्याचं स्मरण झालं तरी हृदय कृतज्ञतेनं भरून येतं. पहाटे उठल्यापासून रात्री अंथरुणाला पाठ टेकवेपर्यंत घड्याळाच्या काट्याला बांधलेला त्यांचा दिनक्रम थक्क करून टाकणारा होता. स्वामी सरलाताईंच्या संसारात त्यांच्यावर सरलाताईंच्या आईची जबाबदारी होतीच. त्यांचं बहुतेक सर्व अंथरुणातच करावं लागत असे. तेही काम सरलाताई अत्यंत निगुतीनं आणि हसतमुखानं करत असत. केंद्रात येणाऱ्या काही साधिका ठराविक वेळांना त्यांच्याकडे जाऊन त्यांना थोडाफार हातभार लावण्याची सेवा करत असत. सौभाग्यवती क्षिप्राताई या अगदी सुरुवातीपासून मायामध्ये मदतीला जाऊ लागल्या होत्या. त्यांची सेवावृत्ती आणि स्वयंपाकघराच्या कामातील त्यांचं कौशल्य यामुळे सरलाताई आणि आजींचा सुद्धा त्यांच्यावर जीव बसला होता. क्षिप्राताईंनी जवळ जाऊन नमस्कार केला की आजी हाताने त्यांचा आंबाडा चाचवत असत. दृष्टी पूर्ण अधू झाली असल्यामुळे जणू त्यांच्या हाताच्या बोटांनाच दृष्टी प्राप्त झाली होती. क्षिप्रात आली आहे याची खात्री झाली की आजींना आनंद होत असे. क्षिप्राताईंप्रमाणेच ताराताई, निरंजना, मंदा, जयू, वीणा, नीलाताई, लतूताई, कांचन तसंच काही काळांनी प्रमोदिनी अशा साधिकाही सरलाताईंच्या मदतीला म्हणा किंवा स्वामीजींना पत्र लेखन वगैरे कामात हातभार लावण्यासाठी म्हणून जाऊ लागल्या. या सर्व भगिनींच्या भाग्याला पारावार नाही. साक्षात श्री लक्ष्मीनारायणाच्या सान्निध्यात राहण्याची त्यांची आणि त्यांची थोडीफार सेवा करण्याची सुसंधी त्यांना लाभत होती. अशी सेवा आपल्याला पण लाभावी असं अनेकदा आम्हा मुलांना वाटत असे. भगिनी वर्गाकडून ज्या समजूतदारपणानी आणि मृदुतेनी सेवा घडेल तशी आपण करू शकणार नाही याचीही जाणीव होतीच. परंतु त्यांच्या सहवासात राहण्याचं आकर्षण विलक्षण वाटे. एक दिवस विजय त्यांना म्हणाला, स्वामीजी मी नोकरीचा राजीनामा देतो आणि तुमच्याकडे सेवेला येऊन राहतो. म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या कामामध्ये मी तुम्हाला मदत करीन आणि थोडासा तरी तुमचा भार हलका होईल. स्वामीजींना यामागचा त्याचा भाव खूप आवडला. विजय पिंपरी चिंचवड महापालिकेत अभियंता म्हणून काम करत होता आणि स्वामीजींवरील प्रेमापोटी केवळ असा विचार करत होता. याचं त्यांना कौतुक वाटलं पण ते व्यवहार धरून नसल्यामुळे त्यांनी अर्थातच ते अमान्य केलं. स्वामीजी त्याला म्हणाले, तुम्ही मुलांनी आपापला नोकरी धंदा सांभाळून आपली साधना वाढवत नेलं पाहिजे. आपलं मुख्य ध्येय ते आहे. माझ्या घरी तुम्हा मुलांना मदतीला बोलवणं हे योग्य ठरणार नाही. तुम्ही केंद्रात या, साधना करा, केंद्राच्या कार्यक्रमांमध्ये सेवा करा. माझ्या दृष्टीनं ते जास्त महत्वाचं आहे. त्यावेळेस त्यांच्याकडे आलेल्या युवकांपैकी मुलांनी कार्यात सहभागी होण्याची पद्धत आणि भगिनी वर्गांनी करण्याची सेवा यांची त्यांनी उत्तम प्रकारे विभागणी केली होती आणि ती त्यांची कार्यदृष्टी किती अचूक होती याची प्रचिती आगामी भविष्य काळात आल्याशिवाय राहिली नाही. स्वामीजींच्या सासूबाईंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. पूजनीय सरलाताईंनी त्यांना अगदी फुलासारखं काळजीपूर्वक ठेवलं होतं, तरी सुद्धा त्यांचं वय आता जास्त झालं होतं. त्यांना त्रास होऊ लागला म्हणून दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात त्यांना हलवलं. स्वामीजी दिवसातून दोनदा तिथे जाऊन येत असत. सरलाताई रोज 3-4 तास त्यांच्याजवळ बसत असत. हॉस्पिटलमध्ये 4-5 दिवस राहूनही विशेष फरक पडला नव्हता. आजींची अखेरची घडी जवळ येऊन ठेकली होती. एक दिवस प्रवचनासाठी म्हणून सत्यसाई निलयमध्ये निघत असतानाच रात्री त्यांना फोन आला. आजींनी देह ठेवल्याची वार्ता होती. स्वामीजींनी शांतपणे तो निरोप ऐकून घेतला आणि म्हणाले, आता प्रवचनाची वेळ झाली आहे, सरलाताईंना याबद्दल आत्ताच कोणीही काही सांगू नका. प्रवचन झालं की मीच त्यांना सांगतो आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये येऊ. आम्ही येईपर्यंत तुम्ही बाकीची सर्व तयारी करून ठेवा. स्वामीजी आणि सरलाताई सप्रेकाकांच्या मोटारीतून सत्यसाई निलयमध्ये आले. नेहमीप्रमाणे अत्यंत उद्बोधक आणि रसाळ प्रवचन झालं. प्रवचनानंतर मात्र नमस्कारांसाठी न थांबता ते सरलाताईंना घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये जाताना गाडीत बसल्यावर अत्यंत हळुवारपणाने त्यांनी सरलाताईंना आजी गेल्याची वार्ता सांगितली आणि त्यांची अत्यंत प्रेमाने समजूत घातली. ते दोघे दीनदयाळ रुग्णालयात पोहोचले. आम्ही मुलांनी तोपर्यंत तेथील सर्व औपचारिकता उरकून घेतल्या होत्या. सरलाताईंना अत्यंत दुःख झालेलं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होत. तथापि अत्यंत धीर गंभीरतेने त्यांनी आजींचं अंत्यदर्शन घेतलं. स्वामीजींनीही आजींना नमस्कार केला. खूप मायेनी त्यांच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवला. काही क्षण त्यांच्या निष्प्राण देहाकडे ते अनिमिष नेत्रांनी पाहत राहिले. सोहमचे 1-2 दीर्घ श्वास घेतले. मग आमच्याकडे पाहत म्हणाले, चला सुटली आजारपणातून. ही नाना मकरन विजय पंकज मी अशी 8-10 मुलं तिथे होतोच. आम्हाला म्हणाले, आपण आता वैकुंठावर जाऊया. मोघे गुरुजींना बोलावून आणा. आपल्याला विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करायचे आहेत. आमच्यातील कोणी त्यांना विचारलं, स्वामीजी सर्व अंत्यविधी कोण करेल? स्वामीजी म्हणाले, मीच करणार आहे. अँब्युलन्स सकट आम्ही सर्वजण रात्री 11 सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचलो. मृत्यूचा हॉस्पिटलचा दाखला दाखवून सर्व तयारी करून ठेवली. आम्ही पोहोचेपर्यंत गुरुजीही पोहोचले. स्वामीजींनी सर्व अंत्यविधी अत्यंत एकाग्रतेने आणि शांतपणाने केले. दिवस थंडीचे होते. उघड्या अंगानी सर्व विधी त्यांनी पूर्ण केले. शेवटी मरक्याला भोग पाडून पाण्याची धार धरत पार्थिव देहाला प्रदक्षिणा घालत असताना स्वामीजींच्या अंगावरही ते पाणी सांडत होत. ते बघून आमच्या अंगात थंडीची शिरशिरी जात होती. परंतु स्वामीजींची अत्यंत गंभीर आणि अंतर्मुख मुद्रा तशीच अविचल होती. अग्नी दिल्यानंतर स्वामीजींनी पुन्हा कपडे बदलले आणि शेजारच्या ऑफिसमध्ये पैसे देण्यासाठी गेले. आधीच ते पैसे देऊन ठेवले गेले होते. ते मला म्हणाले, त्याची पावती मला देऊन माझ्याकडून पैसे घेऊन जा. मी म्हणालो, स्वामीजी मला पैसे देऊ देत ना. त्यांनी शांतपणानं माझ्याकडे पाहिलं, एकही अक्षर न बोलता परत जाण्यासाठी निघाले. स्वामीजींना माझं हे वागणं आवडलं की नाही हे समजायला अजूनही मार्ग नाही, पण ती पावती मात्र मी पुढे अनेक वर्ष जतन करून ठेवली होती.
जीननी जन्म याच साठी देवा, जीननी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म त्याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी, घालू लोटांगण महाद्वारी. आनंद निर्भर असो भक्ते थाई, आनंद निर्भर असो भलते थाई, सुख दुःख नाही चाड आम्हा, सुख दुःख नाही चाड आम्हा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आणि कसायास न करी न धरी आस, आणि कसायास न करी न धरी आस, होईल उदास सर्व भावे, होईल उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मोक्ष आमा घरी कामारी ते दासी, मोक्ष आमा घरी कामारी ते दासी, होय सांगू ऐसा तुका म्हणे, होय सांगू ऐशी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी, घालू लोटांगण महाद्वारी. घेईन मी जन्म याच साठी देवा, घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी महाद्वारी
दरवर्षी काही ठराविक काळानंतर व आपल्या मंडळाच्या मोठ्या कार्यक्रमानंतर आपले कार्यकर्ता शिबिर असते तसे 7 फेब्रुवारीच्या कार्यक्रमानंतरही आहे. मंडळाची वेगवेगळी सर्व कामे ही आपल्या मार्गदर्शनाखाली तसेच सिनियर मार्गदर्शक समिती प्रमुख व त्या समितीमधील कार्यकर्ते या पद्धतीने चालते. माझा एका समितीत कार्यकर्ता म्हणून अत्यंत अल्प असा जवळजवळ काहीही नाही असा सहभाग असतो. वैयक्तिकपणे माझ्याकडे कोणतेही गुण वक्तृत्व हस्ताक्षर भजन कला संघटन कौशल्य उत्तम साधक यापैकी काहीही नसताना आपण मला आपले म्हटले हा खरोखर उपकारच आहे. प्रत्येक वेळेस कार्यकर्ता शिबिराचा SMS आल्यावर माझे मंडळाच्या कार्यात कोणते कॉन्ट्रीब्युशन प्रामाणिकपणे नसताना मी कसा सहभागी होऊ हा प्रश्न पडत असल्याने गोंधळ होतो. हा प्रश्न मी प्रत्येक SMS नंतर स्वतःच विचारतो. त्यावेळेस मी काहीही कार्य न केल्याने कार्यकर्ता नाही असेच मिळते. यावेळेस माझ्यासमोर वेगवेगळ्या समिती त्याचे समिती प्रमुख यांचे प्रचंड कार्य दिसते. यामुळे आम्हा सर्व साधकांसाठी आपणास अपेक्षित कार्यकर्ता कोण व त्याचे आपणास हवे असलेले गुण यासंबंधी मार्गदर्शन कराल का असा प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे. आपल्या मंडळाचं जे काम चालतं तर तसं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणावर कसं काम चालतं हे फक्त कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये लक्षात येतं. किती प्रकारच्या समित्या आहेत आणि त्या कशा रीतीने जीव ओतून काम करतात आणि प्रत्येक ठिकाणी दरवर्षी अधिकाधिक चांगली पातळी कशी गाठता येईल याचाही प्रयत्न आपल्या इथं केला जातो. आपल्या इथं एक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. ते प्राथमिक श्रोता जो श्रवणासाठी येतो त्याच्यातून विकसित झालेला आहे. या श्रोत्यांमधूनच साधक तयार होतो. त्याला साधना करावी असं वाटायला लागतं. त्याच्यापैकी काही केवळ श्रोते आणि वैयक्तिक साधना करणारे असे राहतात तर बरेचसे स्वामीजींचा अनुग्रह देखील घेतात आणि गुरुपदिष्ट मार्गाने साधना करायला सुरुवात करतात. तर काही श्रोते हे सुरुवातीला आकर्षित होतात पण त्यांचा कर्माचा पिंड असतो. ते अनुग्रहही घेतात बऱ्याचदा पण त्यांना ध्यानापेक्षा कर्म वगैरे हेच जास्त आवडतं. कोणतं तरी काम त्यांना हवं असतं. अशी मंडळी इथं कार्यकर्ता म्हणून नको असतात. ज्यांना साधनाही करायची नाहीये कर्माचा पिंड आहे आम्हाला काहीतरी काम सांगा आम्ही करू नको असतात याचा अर्थ ते नीट समजून घेऊ शकत नाही. साधना करून स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करून हवा असलेला कार्यकर्ता असं त्यांच्यातून निर्माण होऊ शकत नाही. अनुग्रहित मंडळी जी आहेत त्यांच्यातून कार्यकर्ते निर्माण होतात. केवळ ऐकायला येणारे आहेत वर्षानुवर्ष येतात आणि जातात त्यांच्यातूनही फारसे कार्यकर्ते निर्माण होतील याची शाश्वती नसते. अनुग्रहितांमध्ये गुरुपदिष्ट साधना आणि श्रवण असं करत दीर्घ काळ राहणारे असे अनेक लोक आहेत, त्यांना सेवेची इच्छाही होत नाही. यावं, साधना करावी, श्रवण करावं आणि जावं असं त्यांना वाटतं, त्यांच्यातून कार्यकर्ते निर्माण होत नाहीत. तर साधना करावी, श्रवण करावं याच्या बरोबरीने काही एक सेवेची इच्छा बाळगणारी अशी मंडळी असतात. बाहेरही त्यांचा पिंड तसा सेवा करणारा, मदत करणारा असा असतो. यांच्यामध्येही माझ्या कल्पनेप्रमाणे दोन विभाग राहतात. ते म्हणजे एक सेवेची इच्छा करणारे संकोची, की आम्हाला सांगितलं तर आम्ही करू अशा वृत्तीचे, आणि एखाद्या ठिकाणी उभं राहून काय इथं हवं आहे हे तटस्थ त्यांनी पाहून आपला दर्जा, आपलं पद, आपली प्रतिष्ठा हे सगळं बाजूला सारून जिथं कमी आहे तिथं धडाडून उतरणारे आणि योगदान देणारे असे साधक असतात. हे साधक आपणहून मदत करायला सर्व ठिकाणी जातात. खूप कामं असतात, एखाद्या उत्सवात तर किती कामं असतात, पण एरवी खूप कामं असतात. अगदी तुम्हाला सांगतो की आपल्या इथं येणाऱ्या एक दोन साधिका, माया अपार्टमेंटचं केंद्र झालं की तिथले संडास बाथरूम घासतात. कुठपासून साधना करणारे हे प्रगट देखील होत नाहीत. अध्यात्म मंगलधाम मधून सगळी मंडळी गेल्यानंतर तिथं संडास घासणाऱ्या दोन भगिनी आहेत, आणि या अतिशय उत्तम घरातल्या आहेत, म्हणजे त्यांच्या मुलांकडं मोठमोठ्या कार आहेत, पण तिथे येऊन अशा प्रकारची सेवा करतात. सेवकाला सेवा कोणती हे सांगावं लागत नाही, तो आपणहून ती उचलतो. त्यातही एखाद्या ठिकाणी जर योग्य कौशल्य असेल तर तो त्या सेवेमध्ये जाऊन आपणहून मग समाविष्ट होतो. आपल्या इथं जे कार्यकर्ते निर्माण झाले त्याचा इतिहास इथं बऱ्याच वेळेला सांगितला जातो. असे आपणहून कामासाठी पुढे येणारी जी मंडळी आहे त्यांच्यामधून इथं कार्यकर्ते निर्माण झाले. याच्यातल्या कितीतरी व्यवस्था पूर्वीच बसलेल्या आहेत, पण त्या बसण्यासाठी पुष्कळ ट्रायल अँड एरर म्हणतात तशा पद्धतीने करून हळूहळू या व्यवस्था बसवल्या गेल्या. तरी अजून कितीतरी करता येणं शक्य आहे आपल्या आपल्या कौशल्याप्रमाणे. उदाहरणार्थ इथं अकाउंट्स पाहिले जात होते, पण दहावतरे बंधू आले तेव्हा त्याला अधिक शिस्त आली, अधिक उत्तम रीतीने ते काम चालायला लागलं. आपल्या मंडळाची एक स्वतःची विचारधारा आहे, स्वभाव आहे, कारण हे मंडळ जवळपास 59 वर्ष, आता 59वा वर्धापन दिन उत्सव आपण साजरा करू, 59 वर्ष हे चाललेलं आहे. असं असल्यामुळं या मंडळाचा एक स्वभाव आहे, एक विचारधारा आहे, एक संस्कृती आहे. काम करणाऱ्या व्यक्तींनी या मंडळाचा स्वभाव किंवा संस्कृती किंवा विचारधारा हे समजून घेऊन जर कामात तो उतरला तरच तो टिकू शकतो. नाहीतर बऱ्याच वेळेला आलेली व्यक्ती आपण म्हणू तसं ऐकावं असा आग्रह फार लवकर धरायला लागते. ज्याला वेळेच्या खूप आधी असं आपण म्हणू, आणि मग इथं आमचं ऐकलं जात नाही असं बाजूला होते. त्यामुळं इथं ज्या पद्धतीने विचारधारा आहे त्या विचारधारेला अनुसरूनच इथं काम होणार हे लक्षात ठेवून जो कामामध्ये उतरतो त्याला इथं भरपूर सेवा करायला मिळते. आणि असं ज्यांना जमत नाही त्यांना आमचं ऐकलं जात नाही असं म्हणून हळूहळू कार्य करण्याची इच्छा असते, पण ते कामात तेवढे जेल होऊ शकत नाहीत, मिसळून जाऊ शकत नाहीत, असं घडतं. आपल्या इथं असं धोरण आहे कामाच्या बाबत की आपल्याला केवळ कार्यकर्ता नको आहे, तो साधक असला पाहिजे. त्यांनी स्वतःच्या उन्नती करता म्हणून, आपल्या स्वतःच्या साधने करता म्हणून श्रवण तो करत असला पाहिजे आणि या साधनेचा एक भाग म्हणूनच आपण सेवेमध्ये आहोत अशा पद्धतीने त्यांनी राहिलं पाहिजे. विनोबा असं म्हणतात की आपला स्वधर्म कोणता हे आपल्याला कळलं म्हणजे आम्ही त्याचं परिपालन करू. असं म्हणणारा जो चाचपडतो स्वधर्म कोणता असं विचारतो तर त्याला स्वधर्माबद्दल फारशी माहिती नाही. तुमचा स्वधर्म तुमच्या अवतीभवती हात जोडून उभा आहे, तुमची वाट पाहत, असं ते म्हणतात. तुम्ही ज्या समाजात आहात त्या समाजाची सेवा करणं हा तुमचा स्वधर्म आहे. तुम्ही ज्या घरात आहात त्या घरात तुमच्या माता पित्यांची सेवा करणं हा तुमचा स्वधर्म आहे. तुम्ही जिथं नोकरी उद्योग व्यवसाय करता तिथं प्रामाणिकपणाने नोकरी व्यवसाय करणं हा तुमचा स्वधर्म आहे. तुमची मुलं आहेत त्यांच्या संबंधी तुमचं जे कर्तव्य आहे तो तुमचा स्वधर्म आहे. अशा रीतीने स्वधर्म हा शोधायला जसा लागत नाही तो अवतीभवती उभा असतो, तसं सेवकाला सेवा शोधायला लागत नाही. जो म्हणतो की मी कोणत्या सेवेत जाऊ, त्यांनी तो आपणहून कोणत्या तरी सेवेमध्ये सहभागी झाला पाहिजे, त्याला समजलं पाहिजे, दिसलं पाहिजे आणि त्यांनी सेवेमध्ये सहभागी झालं पाहिजे. तुम्ही काठावर उभं राहून मी कोणती सेवा करू असं जर म्हणाल तर तुम्हाला कोणती सेवा द्यावी, कारण इथं कोणी देणारा नाहीये. इथं म्हटलंय की स्वामीजी प्रमुख, समिती प्रमुख, सिनियर मार्गदर्शन आणि समितीमधील कार्यकर्ते हे जे विभाग आहेत, हे विभाग केवळ ही मंडळी या ठिकाणी अशा रीतीने खपलेली आहेत म्हणून, पण त्यांच्या ठिकाणी कोणाला सेवा देण्याचा आणि कामाला लावण्याचा भाव नाहीये. की त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही स्वामीजींच्या तोंडाकडे पाहावं किंवा सिनियर मार्गदर्शकांच्या तोंडाकडे पाहावं आणि त्यांनी सांगितल्यावर आम्ही काम करावं, असा स्वामीजींचा किंवा सिनियर मार्गदर्शकांचा किंवा समिती प्रमुखांचा कोणताही हेतू आणि अभिनिवेश नाही. असं असल्यामुळं कदाचित एखाद्याला नुसतं उभं राहण्याची वेळ येते की मला काही कोणी सांगतच नाही असं त्याला वाटतं, तर कोणीतरी इथं पुस्तक विक्रीसाठी आपणही जाऊन उभा राहतो. आपल्या इथं काही सेवेची कार्य आहेत, तुम्हाला मी सांगतो. नाना आणि सुषमा हे माझ्याकडे आपणहून आले. त्यावेळेला भूगावमध्ये आपल्यापैकी कोणी राहत नव्हतं आणि आत्ताचं भूगाव आणि तेव्हाचं भूगाव याच्यात फार फरक होता. तिथं जाण्यासाठी चांगला रस्ता देखील नव्हता, आणखीन माहिती दर पावसाळ्यात तो पार नाहीसा होऊन जात असे. अशा वेळेला तिथं जाऊन राहणं आणि शहरात राहण्याची सवय असणाऱ्या अशा एका सुशिक्षित शहरी कुटुंबानी तिथं जाऊन राहणं हे धैर्य होत. सेवा त्यांना कोणी दिली नाही, त्यांनी ती मिळवली. काय कमी आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आणि आपण ते करू शकू का. आता देखील कोबजे काका आणि माणिकताई यांनी देखील जेव्हा सुषमनी देह ठेवला तेव्हा ते मला येऊन भेटले आणि आम्ही अशा रीतीने जाऊ म्हणाले, आम्ही तिथं जाऊ राहू. नाना देखील तिथं राहतील. ग्रामीण भागामध्ये किंवा असं जरा रिमोट अशा भागामध्ये जाऊन राहणं ही सामान्य गोष्ट नाही. ते तिथं राहिले, मला गौरवाने सांगावं असं वाटतं की सुषमनी भूगावमध्ये देह ठेवला आणि माणिकताईंनी देखील भूगावमध्ये असताना देह ठेवला, म्हणजे देह ठेवेपर्यंत ते तिथं राहिले. या नानाला आणि कोबजे काकांना देखील काही स्वतःच्या कमिटमेंट असतात. कधी त्यांना शहरात येऊन राहण्याची आवश्यकता असते त्यांच्या कुटुंबाप्रमाणे, त्याच्या गरजेप्रमाणे. अशा वेळेला आम्ही ते जेव्हा इकडे येतील तेव्हा आम्ही तिथे जाऊन राहायला तयार आहोत असं म्हणणारी मंडळी मला हवी आहेत. तिथं जे काम करतात तिथं आपल्या मनोजचे वडील काम करतात ते खूप चांगल्या रीतीने काम करतात पण तिथं आपल्यापैकी कोणी जाऊन राहण्याची गरज असते. कधी कधी 4 तास 5 तासच आवश्यक असतात. कोणाला सांगावं हा प्रश्न असतो. तर तेव्हा याची आवश्यकता आपल्याला आहे. जर आपण रिटायर असू किंवा आपल्याला वेळ असेल किंवा आपल्याला तशी आवड असेल किंवा आवड नसली तरी स्वामीजींचं कार्य म्हणून आपण करायला तयार असू तर आपल्या समोर हे कार्य आहे. खरं म्हणजे आपल्याला हे दिसतं आपण भोगावला जातो तिथं नाना राहतो नानाला काही अडचणी येत असेल का अशी आपल्याला शंका यायला काही हरकत नाही. पण आता विचारले म्हणून सांगतो की कोगवे काका आणि नाना यांना कधी कधी रिलीव्हरची गरज असते. कधी कधी असं होतं की कोगवे काका त्यांच्या मुलाकडे जाणार आहेत बेंगलोरला आणि नानाला देखील त्याच्या मुलीकडे जायचंय. अशा वेळेला नानाची फार धांदल होते. तर तेव्हा एक 5-7 दिवस आम्ही इथं राहतो असं म्हणणारा माणूस आपल्याला हवाय. तिथं राहतो आणि तिथं काय आहे ते समजून घेऊन आम्ही करतो. आपल्या इथं अकाउंट्सची कामं असतात त्याच्याकरता रिटायर्ड अकाउंट्स जाणणारे असे आणि रिटायर जरी नसला तरी देखील चालेल. 1-2 तास कॉम्प्युटरवर बसला आणि त्याला टॅली येत असलं. आपल्या इथं एक फार चांगलं उदाहरण आहे ते सुनील वाघचं. तो इलेक्ट्रिकल इंजिनियर असताना त्याने टॅली शिकून घेतलं आणि मंडळाचं टॅलीचं काम तो कित्येक वर्ष करतो आहे. त्याला अकाउंट्सचा कसलाही गंध नसताना तो अत्यंत एक्सपर्ट झाला आणि आपण म्हणून तो ते काम करतो. हे काम करायला कोणी फारसं तेव्हा तयार नव्हतं. तो टॅली येत नव्हतं कोणाला तेव्हा तो ते शिकला. माडीवाले काका असेच ऑफिसमध्ये बसण्यासाठी व्यक्तीची गरज असते. आपले चेक भरायचे असतात तिथं आलेल्या काही पत्रव्यवहारांना उत्तर द्यायचं किंवा ऑफिस म्हणून आपण जे काही उघडलेलं असतं तिथं 1-2 तास बसण्याची गरज असते. तसं जर कोणी आपल्याला मिळालं तर आता धडफळे काका तिथं जातात. ते रुपी बँकेतून रिटायर झाले आणि त्यांनी मला विचारलं तेव्हा माडीवाले काकांना त्यांच्या कोणत्या घरगुती अडचणींमुळे त्यांच्या मंडळींना बरं नसल्यामुळं खरंच आवश्यकता होती आणि अतिशय योग्य वेळेला ते मला म्हणाले की मी कोणतं काम करू तुम्ही सांगाल ते करीन. तेव्हा ते आता अकाउंटची जबाबदारी अशीच उत्तम रीतीने पार पाडत आहेत. आपल्या इथे इलेक्ट्रिकलची कितीतरी कामं असतात. शशांक महाजन ते काम करत असतात पण त्यांच्या बरोबरीनी शशांक महाजन हे त्यांच्या माणसाला पाठवून ही सगळी कामं करून घेतात आणि खरंच उत्तम रीतीने करतात. पण दरम्यान जर अगदी छोटी कामं असली तर समक्ष करणारा माणूस कोणी हवा होता तर अविनाश पुढे आला आणि एवढं मोठं उच्च पदस्थ म्हणून काम केलेलं असताना स्वतः टेस्टर स्क्रूड्रायव्हर जाऊन फिटिंग करण्याची अशी सगळी कामं त्यामुळे शशांकवरचाही लोड कमी झाला. छोटी छोटी कामं असतील तर जाऊन स्वतः जाऊन करायला त्यांनी सुरुवात केली. ग्रंथ विक्रीपाशी देखील इथं नंतर किंवा अध्यात्म मंगलधाम मध्ये उत्सवाच्या वेळेला ग्रंथ विक्री आणि हिशोब ही एक गोष्ट आहे. आपण कुठेही जाऊन मला सांगायचं असं की तुम्हाला कामाची इच्छा असेल तर काठावर उभे राहू नका. असं म्हणू नका की कोणीतरी मला काम सांगावं म्हणजे मी करीन. तसं इथं कोणीही सांगत नाही. जो आपणहून कामाला येतो तो हळूहळू योग्य ठिकाणी जाऊन फिट होतो. भुगावला आपले चिक्कू आहेत, मला वाटतं पेरू असतील, चिक्कू असतील, केळी आहेत, आंब्याच्या दिवसात आंबे आहेत आणि तिथलं एकूणच ऑडिट आहे काय कुठं कमी आहे काय जास्त आहे. तर आपल्या इथं येणाऱ्या डॉक्टर स्मिता महाजन आणि स्मिता दाते या दोघी महिन्यातून कधी कधी तीन तीन वेळेला तिथं जातात स्वतःची कार घेऊन आणि तिथं मदत करतात. पलंगपोस धुवायचेत, आभरे धुवायचेत, घरी येऊन वॉशिंग मशीन मध्ये धुवून किंवा तिथं वॉशिंग मशीन आपण घेतलेलं आहे तिथं धुवून, या सगळ्या गोष्टी जाळी जळमट आहेत. उत्तम रीतीने तिथं सगळं नीट पाहणं सांभाळणं, कोणत्या वेळेला कोणती खतं घालायची हे सुनील दादा करतात, त्यावेळेला त्यांनाही मदतीची गरज असते. काही कामं विशिष्ट आहेत की ती कामं ही आपल्यासारख्या पांढरपेशा लोकांना करता येणं, पांढरपेशा म्हणजे ज्याला सवय नाही, शहरी आहे झालाय अशांना शक्य नाही. मला अगदी गौरवाने सांगावं असं वाटतं की एके वर्षी माणसं मिळाली नाहीत भात लावणी करायला, तर आरके शेठ स्वतः, त्यांच्या मंडळी, त्यांचे बंधू पुतणे, त्यांच्या सुना अशा सगळ्या मंडळींनी जाऊन ते स्वतःच्या शेतात भात लावणी करतात किंवा मदत करतात, गडी लावून काम करतात, पण त्यांनी भुगावला स्वतः जाऊन भात लावणी केली. हे जे काम आहे हे काम अनेकांच्या त्यागावर उभं आहे. आपण विहीर खणत होतो तेव्हा मी गेलो एकदा, कसं काम चाललंय, तर त्या याच्यामध्ये शर्ट काढून गंजी फ्रॉकवर खालून दगड वर देण्याचं काम करणाऱ्यांमध्ये आरके शेठ स्वतः उभे होते. हे काम कोणी सांगणार नाहीये आणि त्यांच्यासारख्या व्यक्तीला, प्रतिष्ठित व्यक्तीला. म्हणून काम शोधू नका, मी काहीच काम करत नाही, मला काहीच काम तुम्ही देत नाही असं म्हणू नका. इथं कामं जी आहेत आणि ज्याला करायची इच्छा आहे तो कुठेही जाऊन करू शकतो. त्याच्यामध्ये एक गोष्ट फक्त महत्वाची आहे की आपलं ऐकलं जावं असं हे का, कारण समाज मन बदलणं अवघड असतं. तुम्ही गेल्यानंतर एकदम तुमचं सगळे ऐकतील अशी कोणती शक्यता नसते. जरी प्रयोग असला तरी, तुमचं 100% खरं असलं तरी देखील समाजाला तुम्ही हळूहळूच वळण देऊ शकता, एकदम कधीही नाही. प्रयोग होऊ द्यावेत, त्यात सूचना करत राहाव्यात. चाललेला प्रयोग अपयशी झाला तर मग बघा असं आपण करू असं परत एकदा म्हणावं, असं करत तुम्ही त्याच्यामध्ये बेमालूम मिसळून गेले पाहिजेत असं मी तुम्हाला सांगेन. तसंच कधी कधी अधिकार गाजवण्याची वृत्ती बाहेर असते आणि ती आपोआप इथं निर्माण होते. अशी व्यक्ती काम करणाऱ्या मंडळींमध्येही अप्रिय ठरते. मंडळाची विचारधारा समजून घेणं हेही महत्वाचं आहे. रागावणं, रुसणं, नाराज होणं किंवा नकळत इथं जे मगाशी हे केलं की स्वामी, मग सिनियर मार्गदर्शक, मग समिती प्रमुख, तुम्हाला सांगतो की या अतिशय रिस्की गोष्टी आहेत. सिनियर मार्गदर्शक, निरूपण करणारे, समिती प्रमुख या फार घसरड्या वाटा आहेत. कारण इतरांच्या नजरेतून, विशेष करून जो स्टेजवरून बोलणारा आहे, तर तो इतरांच्या नजरेतून एकदम मोठा होतो, कारण तो तिथून मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेतून बोलतो. त्याला आपण सेवा करतो आहोत आणि आपल्यालाही हे अजून साध्य व्हायचं आहे याचं भान एखाद वेळेला सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे ही फार मोठी सेवा आहे असं समजू नका, ही ट्रिकी सेवा आहे असं लक्षात घ्या. ही जरा अडचणीची सेवा आहे, पण ही करू नये असं नाही. अभिनिवेश रहित नम्रतेनी आपण कोणी झालोत असं न समजता बोलणं आणि बोलत असताना त्या बोलण्याचा ऍडव्हान्टेज अन्य ठिकाणी घेण्याचं मोह टाळणं ही फार कठीण गोष्ट आहे. त्यामुळं या प्रश्नाच्या अनुषंगाने खरंच अनेकांच्या मनात असा भाग असेल की आपल्याला इथं काहीतरी हातभार उचलायचा आहे, तर आपण उचलू शकतो, या पद्धतीने उचलू शकतो. इथं जे बेडेकर काकांना कोणी सांगितलं नाही की स्वामीजींची वैयक्तिक सेवा करा, ते स्वामीजींच्या वैयक्तिक सेवेत पुढे मागे असत, विलासला सांगितलं नाही, त्यांनी ती मिळवली. प्रत्येकाचा सेवेचा अधिकार असतो आणि त्या त्या ठिकाणी ती व्यक्ती सेवा करता करताच लक्षात येते. आणि आम्हालाही बेडेकर काकांसारखी सेवा करायला मिळावी असे वाटणारे केवळ वाटणारेच राहिले, त्यांनी कधीच तशी केली नाही आणि ते पुढेही आले नाहीत. कोणतंही काम करायची तयारी पाहिजे, मग कौशल्याच्या जागी तुम्ही जाऊन बसाल हळूहळू योग्य वेळेला. किंवा तीही मंडळी जरी बदलली तरी देखील चालतील. आज स्टेज व्यवस्थेमध्ये आहेत, ती उद्या बैठक व्यवस्थेमध्ये असतील. कुठेही असेल तरी सेवा, आणि सेवा आणि सेवेकरता व्यक्तींना लावणं हे मंडळाचं धोरण नाहीये, त्यामुळे सेवेची कामं इथं खूप कमीत कमी अशी ठेवलेली आहेत. या पद्धतीने आपण याच्याकडे पहा आणि छोट्यातल्या छोट्या सेवेपासून सुरुवात करा. जे मला असं आठवतं की मी तिथं चपला ओळणी लावण्याची सेवा पहिल्यांदा केली आणि हे काम मी 1.5-2 महिने करत होतो. मग स्वामीजींच्या लक्षात आलं की साधकांच्या चपला इतस्तता पडतात. मग माझ्या मित्रांच्याही लक्षात आलं, तेही माझ्या मदतीला आले. मग माझ्या असं लक्षात आलं की इथं ग्रंथ विक्रीची आवश्यकता आहे. स्वामीजींचे ग्रंथ 30-35%, 40% डिस्काउंटने विकत घेऊन सुषमाताई पूर्ण किमतीला विकायच्या. इथं जर ते तसेच विकले गेले तर जास्त चांगलं. म्हणून आम्ही काउंटरवर उभं राहायला सुरुवात केली. हे कोणीच सांगितलं नाही. अशा पद्धतीने पुढे येणारी माणसं आपल्याला, मंडळी आपल्याला हवी आहेत. त्याच्यातून मग हे ऑर्गनाइज पद्धतीचं असं काम, चांगलं काम उभं राहू शकेल. आता आपण नाम घेऊया. इथे एक मोबाईल ठेवलाय बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्यांनी मला 8:10 आठवण करून दिली की माझी वेळ संपली. पण आता एवढं पुढे 10 मिनिटं बोलण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटं कशाला थांबवायचं. म्हणून मी बोललो खरा, पण आता आपण नाम घेऊयात. गिरीश नामस. एक 5-7 मिनिटं नाम घेऊ, मग पुढे 2-3 मिनिटं ध्यानाला बसून आपलं केंद्र संपेल.
श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय राम।
ಹರಿ 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 ಮುಲಾ ಪುಂಡಲೀಕ ವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನ ದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಂತ. ಹರಿ ಹರಿ.